आता पुढील भागात ऐका धर्मांतर, महानिर्वाण व वंदन.
महामानवाची ही गाथा, महामानवाची ही गाथा, संगर कथा मानवी व्यथा, महाकाव्याचा नेता अमृता, महाकाव्याचा नेता अमृता, शिल्पकार नव्या भारताचा, नवा इतिहास मानवाचा. जन्म घेई एक लाखात जन्म घेई एक, तेज अलौकिक जगी दौकिक, सूर्य जणु सूर्य मंडलात, सूर्य जणु सूर्य मंडलात, प्राण शक्तीचा महास्रोत, समते साथे की प्रखर ज्योत. युगात प्रगट तो एकदास भूवर, युगा युगात प्रगट तो एकदास भूवर, महामानव विश्व मानव अवतरे थोर, थर थरली धरणी करणी पडता भुभुकार, भुभुकार करण्या उद्धार, उद्धार करण्या परिहार, डॉक्टर आंबेडकर थोरांचे थोर. महापुरुषाची भारतरत्नाची सहस्रावधी पैजुरत्नात, दलित उद्धार हा दलित ध्यास, प्रभाकर आरती कवन पुष्पास. वीस वर्ष केलं मनन, वीस वर्ष केलं मनन, वीस वर्ष केलं मनन, आत्मचिंतन परिशीलन, नाना धर्मांचा केला अभ्यास, नाना धर्मांचा केला अभ्यास, बौद्ध धर्माचा घेतला जास, कौटाळीन आता त्याच धर्मास. विचार होता नक्की जवा मनी, विचार होता नक्की जवा मनीन पक्की आठणी, विचार होता नक्की जवा मनीन पक्की आठणी, गर्दली वाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेणार, बौद्ध धर्माची दीक्षा घेणार, बरोबर दाखो बंधू येणार, वेळ नसे आता आम्हाला फार. निवड बौद्ध धर्माची सांगती जगतासरी, का निवड बौद्ध धर्माची सांगती जगतासरी, दोन गोष्टी आवश्यक घ्याव्या तुम्ही ध्यानासरी, धर्म आणि भारतीय तत्व हवी हमखासरी, धर्म आणि भारतीय तत्व हवी हमखासरी, भारतीय परंपरा खास बौद्ध धर्मासरी, भारतीय परंपरा खास बौद्ध धर्मासरी, स्वातंत्र्य बंधुभाव समता या तत्वासरी, स्वातंत्र्य बंधुभाव समता या तत्वासरी, तीन मूळ तत्वांचा पाया बौद्ध धर्मासरी, तीन मूळ तत्वांचा पाया बौद्ध धर्मासरी, भेदभाव नसे मुळी त्यात, भेदभाव नसे मुळी त्यात, पद दलित घेत धर्मात, धर्मात अंधश्रद्धेस ठारा ना त्यात, अंधश्रद्धेस ठारा ना त्यात, वाचन आचरणाची शुद्धता त्यात लोकशाही पद्धतीच मूळ बौद्ध धर्मात लोकशाही पद्धतीच मूळ बौद्ध धर्मात लोकांची मन वळविली तर्काने फक्त लोकांची मन वळविली तर्काने फक्त प्रेमाची करुणीची करा कराची कष्ट प्रेमाची करुणीची करा कराची कष्ट हिंसाचारा धारणच बौद्ध धर्माची रीत निवड केली नागपुराची हो निवड केली नागपुराची खास तयाचा इतिहास खास तयाचा इतिहास नाग लोकांची मूळ भूमी ही हे तर मूळचे अस्पृश्य इथे नागांनी केला ते धवा हो इथे नागांनी केला ते धवा बौद्ध धर्माचा स्वीकार बौद्ध धर्माचा स्वीकार पुण्यभूमी ही तुझी त्याहून कुठे तुम्हाशी मिळणार बौद्ध धर्माचा स्वीकार करुणी बौद्ध धर्माचा स्वीकार करुणी प्रसार केला देशात त्याच भूमीवर घेऊन दीक्षा त्याच भूमीवर घेऊन दीक्षा प्रसार करूया जगतात आता आली आमुच्योसाठी आता आली आमुच्योसाठी आता आली आमुच्योसाठी हाती आली काठी आता आली आमुच्योसाठी हाती आली काठी क्षीणतची दृष्टी व्याधीनं शरीर केलं ग्रस्त व्याधीनं शरीर केलं ग्रस्त आत्मविश्वास जबरदस्त ग्रंथ लेखनी मन व्यस्त चौदा ऑक्टोबर 56 साली चौदा ऑक्टोबर 56 साली मुहूर्त धरला दसऱ्याचा सीमोल्लंघन करण्या धर्माचा दिवस ठरविती सोन्याचा दीक्षा मैदानी दीक्षा विधीची हो दीक्षा मैदानी दीक्षा विधीची पूर्ण तयारी तो मात महासवीरती चंद्रमणीजी महासवीरती चंद्रमणीची भिक्षु श्रेष्ठ समयोजित गाजू लागले वाजू लागले गाजू लागले वाजू लागले नागपूर झालं पुलकित दिवस सोन्याचा बघण्यासाठी लाखो जमले शहरात चौदा एकर लांबी रुंदी तो भव्य सजविती मैदान चौदा एकर लांबी रुंदी तो भव्य सजविती मैदान रोमांचित ही भूमी कणकण रोमांचित ही भूमी कणकण भाग्य भूमीचे किती महान मंडपाला दिला साठी सुपाचा घाट मंडपाला दिला साठी सुपाचा घाट सजावटीचा थाट मंडपाला दिला साठी सुपाचा घाट सजावटीचा थाट छाया गांभीराची दाट नदी लोटली अफाट गर्दी लोटली अफाट जनसागराची लाट ओलाट विधी होती बिन भूभाट उत्साहात वाही पार नाही पारावा उत्साहात वाही वार नाही पारावा उत्साहात वाही वार नाही पारावार मनी दाटती विचार तेरा आता सुटणार वनवास संपणार नव जीवन जगणार दीक्षार्थी झाले आतुर दीक्षार्थी झाले आतुर आतुर हो ध्रुव बिंदू आंबेडकर ಅಭ್ಯಾಸ ಸೂರ್ಯ ಉಗವೇ ಗಗನಾಥ ದಸ ಸೂರ್ಯ ಉಗವೇ ಗಗನಾಥ ಬಾಬ ಸಾಹೇಬ್ ಜೀತಿ ಡೌಲಾಥ ಅಂಗರ್ಖ ಶುಭ್ರ ಶೋಭತ ಅಂಗರ್ಖ ಶುಭ್ರ ಶೋಭತ ಶುಭ್ರ ಸಾಡಿ ಪತ್ನಿ ಸಮವೇತ
ಸಮವೇತ
ಏಕ ಹಾತಿ ಘೇ ಮುನಿ ದಂಡ ಏಕ ಹಾತಿ ಘೇ ಮುನಿ ದಂಡ ಮಾನವೇತ ಉಭಾ ಬಲ ದಂಡ ದರ ಬಳ್ಳೆ ಸುಗಂಧಿ ಧೂಪ ಬುದ್ಧಮಯ ಸಾರಾ ಮಂಡಪ ಪರಮೋಚ್ಚ ಸುಖಾತಾ ಕ್ಷಣ ಪರಮೋಚ್ಚ ಸುಖಾತಾ ಕ್ಷಣ ಡೋಳೆ ಭರುನ್ ಕರ್ತಿ ಸಾಠವಣ
ಸಾಠವಣ
ಮಹಾಸವೀರ ಚಂದ್ರಮಣಿ ಪುಡೆ ಮಹಾಸವೀರ ಚಂದ್ರಮಣಿ ಪುಡೆನ್ ಭಿಕ್ಷು ಚಾರ ಗಾಢೆ ವಿದ್ವಾನ್ ಬಡೆ ಬಡೆ ಪಾಲಿ ಭಾಷೆ ದೀಕ್ಷಾ ದೇತಿ ಪಾಲಿ ಭಾಷೆ ದೀಕ್ಷಾ ದೇತಿ ಪತಿ ಪತ್ನಿ ಹಿ ಮಂತ್ರ ಮಣತಿ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಸಚರಣ ದಾತಿ ತಿನ ಲಕ್ಷ ನಿನಾದತಿ ಸ್ವರ ತಿನ ಲಾಖ ನಿನಾದತಿ ಸ್ವರ ಧೀರ ಗಂಭೀರ ಮಂತ್ರ ಉಚ್ಚಾರ ಬುದ್ಧಲಾ ಅಮಿ ಚರಣ ದಾತು ಬುದ್ಧಲಾ ಅಮಿ ಚರಣ ದಾತು ಧರ್ಮಲಾ ಅಮಿ ಚರಣ ದಾತು ಸಂಘಲಾ ಅಮಿ ಚರಣ ದಾತು ಧರ್ಮ ಅಮಿ ತ್ಯಾಗಲಾ ಜುನ ಧರ್ಮ ಅಮಿ ತ್ಯಾಗಿಲಾ ಅಲ್ನಪ್ಪ ಜನ್ಮ ಆಪುಲಾ ಅಷ್ಟಾಂಗ ಬುದ್ಧ ಮಾರ್ಗಾತ ಸ್ವೀಕಾರ ಅಮಿ ಕೇಲಾ ಅಷ್ಟಾಂಗ ಬುದ್ಧ ಮಾರ್ಗಾತ ಸ್ವೀಕಾರ ಅಮಿ ಕೇಲಾ ಪೂರ್ಣ ಕೇಲಿ ಪ್ರತಿಜ್ಞಾ ಆತಾ ಸಾಂಗ್ನ ತುಂಬಾಲಾ ಪೂರ್ಣ ಕೇಲಿ ಪ್ರತಿಜ್ಞಾ ಆತಾ ಸಾಂಗ್ನ ತುಂಬಾಲಾ ಧರ್ಮ ಪಾಲನ್ ಕರ ನಿಷ್ಠೆ ನಿಭೂಷಣ ಸರ್ವಾಲಾ ಆಚರಣ ನಕೋ ಧರ್ಮಾಚಿ ಶಿಸ್ತ ಮೋಡ್ಯಾಲಾ ಆಚರಣ ನಕೋ ಧರ್ಮಾಚಿ ಶಿಸ್ತ ಮೋಡ್ಯಾಲಾ ಮಹಾರಾಣಿ ಕೇಲ ವಾಟೋಳ ದೂಷಣ ಅಮ್ಮಾಲಾ ಮಹಾರಾಣಿ ಕೇಲ ವಾಟೋಳ ದೂಷಣ ಅಮ್ಮಾಲಾ ಸಂಪನ್ನ ಥಾಲ ಸೋಹಳ ಸಂಪನ್ನ ಥಾಲ ಸೋಹಳ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮಾಲ ಪ್ರಕಾಶ ನವ ಆಲ ಜಗ ಭರ ಭಾರತಾಚಿ ಖ್ಯಾತಿ ಜಗ ಭರ ಭಾರತಾಚಿ ಖ್ಯಾತಿ ನಿಪದಲಾ ಬುದ್ಧ ಪುನಃ ಜಗತಿ ಧರ್ಮ ಕ್ರಾಂತಿ ಚೆ ಗೀತ ಗಾತಿ ನೇಪಾಳಾಚ ಪುಣ್ಯ ಮಹಿನ್ಯಾತ ನೇಪಾಳಾಚ ಪುಣ್ಯ ಮಹಿನ್ಯಾತ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಪರಿಷದ ಹೋತ ಭಾಷಣ ಮಹತ್ವದ ದೇತ ಗೌರವ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬಾಂತ ನೇಪಾಳಾಚ ಹೋತ ಗೌರವ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬಾಂತ ನೇಪಾಳಾಚ ಹೋತ 3 ಡಿಸೆಂಬರ್ಚ್ಯಾ ತಾರ್ಕೆಲಾ ಕುಟುಂಬಾಚಾ ಫೋಟೋ ಘೇತಲಾ ಮುಂಬೈಚಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಠರ್ಲಾ 14 ತಾರ್ಕೆಲಾ ಮುಂಬೈಚಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಠರ್ಲಾ 14 ತಾರ್ಕೆಲಾ ಪಾಟೆ ಉಠ್ಲೆ 5 ತಾರ್ಕೆಲಾ ಪಾಟೆ ಉಠ್ಲೆ 5 ತಾರ್ಕೆಲಾ ಪಾಟೆ ಉಠ್ಲೆ 5 ತಾರ್ಕೆಲಾ ಅಸ್ವಸ್ಥ ಬಾಟೆ ಜೀವಾಲಾ ಜೈನ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ನಾ ಭೇಟ ದೇತ ರಾತ್ರಿಲಾ ಜೈನ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ನಾ ಭೇಟ ದೇತ ರಾತ್ರಿಲಾ ಮಂಗ ಸಾಂಕಿ ನಾನಕ್ ಚಂದಾಲಾ ಮಂಗ ಸಾಂಕಿ ನಾನಕ್ ಚಂದಾಲಾ ನಿಜ ಸಚಿವ ಸದಾ ಸಾಥಿಲಾ ನಿಜ ಸಚಿವ ಸದಾ ಸಾಥಿಲಾ ಡೋಕ ಜಡ ತೋಡ ತಿಲ ತೋಳ ಮಾಜ್ಯಾ ಡೋಹಿಲಾ ಡೋಕ ಜಡ ತೋಡ ತಿಲ ತೋಳ ಮಾಜ್ಯಾ ಡೋಹಿಲಾ ತಿಲ ತೋಳು ನಾನಕ್ ಚಂದ್ ಮಾಲಿಶ್ ಕರ್ತಿ ಡೋಕ್ಯಾಲಾ ತಿಲ ತೋಳು ನಾನಕ್ ಚಂದ್ ಮಾಲಿಶ್ ಕರ್ತಿ ಡೋಕ್ಯಾಲಾ ಡೋಳೆ मिटून कवन गुण गुंती आराम पडलेला सुर बुद्धम शरण गच्छा मितवा उमटला सुर बुद्धम शरण गच्छा मितवा उमटला भात खाऊन दोन घास आले शयन कक्षाला भात खाऊन दोन घास आले शयन कक्षाला टेबलावर ग्रंथ ठेवलेला टेबलावर ग्रंथ ठेवलेला झोपण्याआधी घेतला वाचण्याला झोपण्याआधी घेतला वाचण्याला सहजती तो हा कबीराचा ओठावर आला सहजती तो हा कबीराचा ओठावर आला धीर गंभीर आवाजात सूर घुमू लागला धीर गंभीर आवाजात सूर घुमू लागला चलो चलो कबीरा तेरा चलो चलो कबीरा तेरा यह भव सागर ही डेरा चित्त एक रूप भजनात चित्त एक रूप भजनात जणू झाल भविष्य त्यात देह शिणलेला थकलेला देह शिणलेला थकलेला हा सुतला विश्रांतीचा कधी मिटले त्यांनी डोळे कधी मिटले त्यांनी डोळे कोणास मुळी नच कळले वाऱ्यासारखे वृत्त पसरले वाऱ्यासारखे वृत्त पसरले जन दुःखामधी बुडलेले देशवासी सुन्न दाहले देशवासी सुन्न दाहले